लय वर्षा पहिले एका पहाडावर झाडं झुडपं नव्हते, जनावरे नव्हती, एवढंच नाही तर नदीत पाणी बी नव्हतं. परमेश्वराने या सर्व गोष्टी आपल्या इच्छानुसार बनवल्या. त्याने त्याला आज्ञा दिली बनण्यासाठी आणि बनून जाओ असे म्हटले. त्याने म्हटले प्रकाश हो, व प्रकाश झाला. नंतर त्याने म्हटलं नदी व झरे बनो, आणि नदी व झरे बनले. जमीन बनो, जमीन बनली, आणि लगेच सर्व तसंच झालं. तेव्हा त्याने म्हटले हिरवे गवत झाडे झुडपे उगवो, आणि ते उगवले. फळवृक्ष उगवो, टमाटर सर्व प्रकारचे झाडे उगवो, आणि तशा प्रकारे झाले. परमेश्वराने पक्षी मछली जनावरे बनवले, सर्व काही त्याने अशा रीतीने बनवले. निश्चितपणे त्याने आम्हालाही बनवले. त्याने सर्वात पहिले एक मनुष्य बनवला, त्याचे नाव आदम. त्याला त्याने झोपेत ठेवले, तेव्हा त्याने त्याची एक पासडी काढली, हड्डी काढली. त्याला त्याने स्त्रीचे रूप दिले व तिला सहाय्यक पत्नीसाठी बनवले, व तिला आदामाने हवा असे म्हटले. परमेश्वराने एका चांगल्या जागी त्यांना ठेविले. परमेश्वराने सुंदर ठिकाणी त्यांना ठेविले, ज्या ठिकाणी सर्व प्रकारचे फळे उत्पन्न होतात. परमेश्वराने आदामास म्हटले तू बगीचामधली सर्व झाडाचे फळ खाऊ शकतोस, परंतु मध्य झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या रोजी तू ते फळ खाशील त्याच दिवशी तुझा मृत्यू होईल. परंतु एक दिवस सैतान त्या बगीचात सर्पाच्या रूपात आला. त्याने हवेला म्हटले मनाई केलेले फळ खाणे चांगले आहे. हवाने सैतानाच्या गोष्टीवर लक्ष दिले व ती फसली. तिने ते फळ खाल्ले व आदामाला पण दिले, त्यानेही खाल्ले. तेव्हा त्याने बगीचात परमेश्वराचा आवाज आपल्या कानांनी ऐकला व भिऊन झाडाच्या मागे लपला. परमेश्वराने बोलावले आदामा तू कोठे आहेस? आदामाने म्हटले मी लपलो, मी भिलो. परमेश्वराने विचारले काय तुम्ही मना केलेले फळ खाल्ले काय? आदामाने उत्तर दिले ज्या स्त्रीला तू मला दिले तिनेच मला फळ खायला दिले, मी ते खाल्ले. परमेश्वराने हवेस म्हटले कारण तू माझ्या आज्ञा मोडल्या आहेस, त्यामुळे लय तपली किने तू लेकरांना जन्म देशील व तू सदैव आपल्या नवऱ्याच्या आधीन राहशील. आदामाला परमेश्वराने म्हटले तू माझ्या आज्ञांचा अवमान केला, तुझ्या पापाच्यानं जमीन शापित झाली, त्यामुळे चांगलं पीक ती देणार नाही, ती काटे आणि कुसळे उपजेल. तू कठीण परिश्रम करशील, घामाचे आपल्या जीवनासाठी कमावशील, तू मरशील आणि त्याच मास्तीत मिसळशील ज्याच्यात मी तुला बनवले आहे. त्यावेळेस परमेश्वराने आदामाले व हवेले त्या चांगल्या ठिकाण्याहून काढून टाकलं व ते कधीच त्या ठिकाणी जाऊ शकले नाहीत. ते वावर करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी गेले. माया दोस्तांनो, आपण आदाम व हवासारखे आहो. आम्ही देवाच्या वचनाचे ऐकत नाही, उल्लंघन करतो व काही बेकार गोष्टी करून देवाला नाखुश करतो व दंड यासाठी पात्र ठरतो. परंतु परमेश्वर तरीसुद्धा आमच्यावर प्रेम करतो. या कारणास्तव देवाने येशूला पाठवले की या जगामध्ये राहावे, आमच्यासाठी एक मार्ग तयार करू शकेल व आम्ही वापस देवाजवळ येशूजवळ राहू शकू. येशूने आमच्या बदल्यात आमच्या दंडाला उचलले, तो मेला व अधिक जिवंत झाला, यासाठी की आमचा दंड स्वतः उचलला. आम्हाला आता तो दंड उचलण्याची आवश्यकता नाही. तर आम्ही देवावर येशूवर भरोसा ठेवतो तर तो आम्हाला ग्रहण करेल. आपण परमेश्वरासोबत बोलू शकतो, आमच्यासाठी येशूला पाठवले यासाठी धन्यवाद म्हणू शकतो. त्याच्यावर भरोसा ठेवा, त्याच्या आज्ञा पाळा.